वयम गोष्टी आगळे गुरुपूजन लेखिका अलकनंदा पाध्य तास संपल्यावर कामतबाई टीचर्स रूम मध्ये गेल्या तेव्हा त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या वर्गातली पल्लवी दबकतच त्यांच्या समोर येऊन उभी राहिली. बाई एक विचारू, पल्लवीने हळूच विचारलं. अगं विचार की. बाई, शाळेत येऊ न शकणाऱ्यांना 10वीची परीक्षा कशी देता येईल, त्यासाठी काय करावं लागेल? पल्लवीने विचारलं. का ग?
सॅम्पल कम्प्लीट. Ready to continue?